तुमच्या नगरात नित माझा येर झाला म्हणजे आई वडील असलं म्हणजे जात जात माणूस
मामांनी
बघितलं
सगळ्या म्हाताऱ्या पुरी अगदी
बरं. आजी तुम्ही सांगा ना काय हा तुमचा मुली का काय
नाही
मग
पुतण्या आहे माझा दुसरा नातो असं नाही तर पुढे तरी
होय. किती मुलं बाळा तुम्हाला सीताबाई होय सीताबाई किती
मला चौघ जण होत आता 2 वर्ष झाले एक वारला त्याला एक मुलगा आहे आणि हिचा बापाला एकच मुलगा आहे 2 मुली आणि हित आहे ना त्याला 3 मुलं आहे त्याला
मुलगी पोरगी नाही
एक आहे
आणि विणे चालतात का असे
आणि पाळणं
आणि पाळणं बघू पण आधी सर ओव्या तर होऊ दे
झाली ओव्या ओव्या म्हणजे पण ते चालीच माझं कुठलं काही नाही जमत.
आणि सावित्रीबाई तुम्हाला किती मुलं
2 मुली आहेत मला
2 मुली
मुलीच
काय हरकत आहे माझ्या आईला पण आम्ही दोघी मुलीच
होय. मामांना द्यायची ती 26 तारखेला कार्यक्रम आहे हा त्यांना नाही तू दे बरं का मामांना आणि ते 26 तारखेला
तुमच्याकडे कोणतं ब्रॅक म्हणजे काय भानगडे
काय काय
ब्रॅक बांगलादेश काय भानगडे
तिकडचे लोक येणार आहेत
तिकडे हा त्यांनी काहीतरी केमनी 20 का 25 गाव घेतले
आपली 12 गाव आहे.
अच्छा अच्छा
आपली टाकळी भीमा सोने सांगवी ढोक सांगवी दहीवडी पारोडी माळुंगी.
तुम्ही काय करता त्यांच्या संग जाता का काय कशासाठी जाता
काम करते ना
असं म्हणजे
तो उसने आयोजित किया उसकी
त्या म्हणजे सरकारी आरोग्याचं काम करता का तुम्ही
गोळ्या
औषधं वाटत
गावात फिरणं किंवा
दिवाळीला कोण आहे कोण नाही ह्याची तपासणी
करायचं झाली किंवा नाही
लत लागल
आणि तुम्ही काय सुईणपणाचं पण काम
करायचं त्याच्या जवळ नाही जायची मी तर सांगेल बस रावणाच्या गोष्टी माझं नाव वाघमारी आणि माघारी फिरे त्या बांधगडीत नाही मला वाचावं लागायचं कुठं आंघोळ्या पांघोळ्या तिथून आलो तरी त्यांनी त्याच्यापेक्षा त्याला सगळं त्यांचं पूर्ण हे करायचं जा ये
तुम्हाला यायचं का सीताबाई सुईणपणाचं काम
नाही ना सुईणपणाचं दुसरं आहे ना
सुईणपणाचं सीताबाई माझीच नाव करेन गायकवाडाचे
मामा काय दुखती
मामा कशाला दुखती
मामी
कणाकडनं शिकले म्हणे सीताबाई तुम्ही गाणं
जात्यावर जात्यावर शिकले
हा पण जात्यावर तरी पण कोणा संघ बसून शिकल्या
आई माझी जळायची आईचं ऐकायचं म्हणायचं इकडे लग्न झाल्यावर इकडे आल्यावर सासू जळायची सासूचं ऐकून म्हणायचं
सगळी म्हणायची. तुमचं माहेर कोणत्या गावचं
खुटबाय तपशी खुटबाव
खुटबाव त्याला बाजूला
दौंड तालुक्यात
लांब दिलं काय तुम्हाला
कसे लांब आहे काय 6-7 कोस
पूर्वी द्यायचं का कोणी चावल्या पावल्या जायला
पाय पाय
पाय पाय म्हणजे पण जायचंच माहेरी
लय हाल लय हाल व्हायचं.